नमस्कार, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. असं म्हणतात की बदल हे एकमेव कालातीत सत्य आहे. आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही सतत बदलत असते. या बदलाशी जुळवून घेतच आपण जगत असतो. पण आपल्यातलेच काही या बदलांशी जुळवून घेता घेता स्वतःबरोबरच इतरांचंही आयुष्य बदलून टाकतात. सामान्य माणूस बदलणाऱ्या परिस्थितीत भरडला जाऊ नये म्हणून झटतात, त्याला एक दिशा मिळावी म्हणून कष्ट करतात. साहित्य, कला, सामाजिक उपक्रम यांचे मार्ग वेगवेगळे असतात, पण हे सगळेच बदल पेरत असतात. अशाच बदल पेरणाऱ्या माणसांचे अनुभव त्यांच्याच शब्दात घेऊन आलो आहोत मी आणि इपिलॉग मीडिया आमच्या बदल पेरणारी माणसं या नवीन कार्यक्रमात. इपिलॉग मीडिया वेबसाईटवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट ॲपवर नक्की ऐका.